खंड दुसरा, प्रकरण 27, मुंबईची सभा। मेहुण्यांच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी मला मुंबईच्या सभेसाठी जायचे होते। जाहीर सभेसाठी भाषण योजून ठेवण्यापुरती फुरसत मला मिळाली नव्हती। जागरणाचा थकवा जाणवत होता, घसा बसून गेला होता। ईश्वर कसा तरी मला निभावून नेईल असा विचार करीत मी मुंबईला गेलो। भाषण लिहून काढले पाहिजे ही गोष्ट माझ्या स्वप्नीही नव्हती। सभेच्या तारखेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता आज्ञेनुरूप मी फिरोज शहांच्या ऑफिसात हजर झालो। गांधी, तुमचे भाषण तयार आहे का?
जी नाही,
भाषण तोंडीच करण्याचा माझा विचार आहे, मी भीतभीत उत्तर दिले। हे मुंबईत चालण्यासारखे नाही, इथे रिपोर्टिंग खराब आहे, त्यामुळे या सभेपासून जर आपल्याला काही फलनिष्पत्ती पाहिजे असेल तर भाषण लिहिलेलेच पाहिजे आणि ते रातोरात छापून काढले पाहिजे। भाषण रातोरात लिहून काढू शकाल ना? मी घाबरलो, पण मी लिहिण्याचा प्रयत्न करण्याचे कबूल केले। तर मग मुंशींनी भाषण घ्यायला तुमच्याकडे यावे? मुंबईचे सिंह म्हणाले, 11 वाजता, मी उत्तर दिले। सर फिरोज शहांनी त्या तासाला माझ्याकडून भाषण घेऊन रातोरात छापवून घेण्याची आज्ञा केली आणि मला निरोप दिला। दुसऱ्या दिवशी मी सभेत गेलो। भाषण लिहून काढायला सांगण्यात किती चतुरपणा होता ते माझ्या लक्षात आले। सर कावसजी जहांगीर इन्स्टिट्यूटच्या हॉलमध्ये सभा होती। मी ऐकले होते की सर फिरोज शाह बोलायचे असले की त्या सभेत उभे राहायलाही जागा मिळत नाही, त्यात विशेष करून विद्यार्थी वर्गाला आवड वाटे। असल्या सभेचा हा माझा पहिलाच अनुभव होता। माझा स्वर कोणालाही ऐकू जाणे शक्य नाही अशी माझी खात्री झाली। मी कापत कापत भाषण वाचण्यास सुरुवात केली। सर फिरोज शाह मला उत्तेजन देत जरा अजून उंच स्वरात असा इशारा देत तसतसा मला वाटते माझा आवाज आणखी आणखी खालीच पडत चालला होता। जुने मित्र केशवराव देशपांडे माझ्या सहाय्याला धावून आले। मी त्यांच्या हातात भाषण दिले। त्यांचा आवाज ठीकच होता, पण श्रोतृवर्ग कोठचा ऐकायला? वाच्छा वाच्छा ने हॉल गजबजून गेला। पाच्छा उठले, त्यांनी देशपांड्यांकडून कागद घेतला, माझे काम झाले। सभा लगेच शांत झाली आणि अथपासून इतीपर्यंत सभेने भाषण ऐकून घेतले। शिरस्त्याप्रमाणे योग्य त्या ठिकाणी शेम शेम, योग्य तेथे टाळ्या या असायच्याच। मला बरे वाटले। सर फिरोज शहांना भाषण आवडले। मला गंगेत घोडे नाल्यासारखे झाले। या सभेमुळे देशपांडे आणि एक पारशी गृहस्थ या दोघांची मने द्रवली। पारशी गृहस्थ आज मोठ्या हुद्द्यावर आहेत, म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध करण्याची भीती वाटते। त्यांचा निश्चय न्यायाधीश खुर्शेदजी यांनी डळमळवला आणि तो डळमळण्याच्या मुळाशी एक पारशी भगिनीही होती। विवाह करावा की दक्षिण आफ्रिकेला जावे, त्यांनी विवाह करण्याचेच पसंत केले। पण या मित्राच्या वतीने पारशी रुस्तुमजींनी प्रायश्चित्त घेतले आणि पारशी भगिनीच्या वतीने प्रायश्चित्त आणि इतर पारशी भगिनी सेविकांचे काम करून आणि खादी प्रित्यर्थ सर्वस्वावर पाणी सोडून करीत आहेत, आणि म्हणून मी या दंपतींना क्षमा करतो। देशपांड्यांना लग्नाचे आकर्षण नव्हते, पण ते येऊ शकले नाही, त्याचे प्रायश्चित्त ते स्वतःच करीत आहेत। आफ्रिकेला परत जाताना झांजीबारला एक तय्यबजी भेटले, त्यांनीही येण्याचे आश्वासन दिले। पण ते आणि दक्षिण आफ्रिकेला येणार? या न येण्याच्या गुन्ह्याची भरपाई अब्बास तय्यबजी आता करीत आहेत, पण त्यावेळी बॅरिस्टर मित्रांचे दक्षिण आफ्रिकेला येण्याबद्दल मन वळवण्याचे माझे प्रयत्न व्यर्थ गेले। येथे मला पेस्तांजी पातशहांची आठवण होते। त्यांचा माझा विलायतेत होतो तेव्हापासूनचा स्नेह होता। पेस्तांजींची माझी ओळख लंडनमधील अन्नाहारी भोजनगृहामध्ये झाली। त्यांचे बंधू बर्जोरजी यांची वेडे म्हणून मी कीर्ती ऐकत होतो। भेट झाली नव्हती, पण मित्रमंडळी ते चक्रम असल्याचे सांगत। घोड्याची दया येऊन ट्रॅममध्ये बसत ना, शतावधान्यासारखी स्मरणशक्ती असूनही डिग्रीही घेत ना, स्वतंत्र बाणा म्हणजे अशा तऱ्हेचा की कोणाची ताबेदारी पत्करायची नाही आणि पारशी असून अन्नाहारी। पेस्तांजी काही अगदीच त्यांच्याच तोडीचे समजले जात नसत, पण त्यांची बुद्धिमत्ताही सुप्रसिद्ध होती। विलायतेतही त्यांची ख्याती होती, पण आमचा संबंध आला तो त्यांच्या अन्नाहारामुळे। त्यांच्या बुद्धिमत्तेची बरोबरी करणे माझ्या आवाक्याबाहेरचे होते। मी पेस्तांजींचा मुंबईत शोध लावला। ते हायकोर्टात प्रोथो नोटरी म्हणजे मुख्य कारकून होते। मी एकाही मित्राला सोडले नव्हते। पेस्तांजी पातशहांनी तर मलाच दक्षिण आफ्रिकेला न जाण्याचा सल्ला दिला। मी तुम्हाला मदत ती काय करणार?
पण तुम्ही दक्षिण आफ्रिकेला परत जावे हेच मला तरी पसंत आहे. आपल्या देशात काम कमी का आहे? पहा ना, आपल्या भाषेची सेवा काय थोडी करायची आहे. मला विज्ञानशास्त्राच्या पारिभाषिक शब्दांचे अर्थ काढायचे आहेत. हे एक क्षेत्र झाले. देशाच्या गरिबीचा विचार करा. दक्षिण आफ्रिकेमध्ये आमच्या लोकांची दुःस्थिती आहे, पण त्यांच्यासाठी तुमच्यासारखा मनुष्य खर्ची पडावा हे मला सहन होण्यासारखे नाही. आपण येथेच जर राजसत्ता आपल्या हाती आणली तर आपोआपच तिकडे मदत पोचेल. तुमचे मन मी वळवू शकणार नाही, पण तुमच्यासारख्या इतर कार्यकर्त्यांना तुमच्याबरोबर जाऊ देण्याच्या कामी माझ्याकडून मदत व्हायचीच नाही. हे म्हणणे मला पटले नाही, पण पेस्तनजी पादशहांबद्दलचा माझा आदर द्विगुणित झाला. त्यांचे देशप्रेम भाषाप्रेम पाहून माझा त्यांच्याबद्दलचा फार अनुकूल ग्रह झाला. आमच्यामधील प्रेमगाठ या प्रसंगामुळे अधिक दृढ झाली. त्यांचा दृष्टीबिंदू मी पूर्णपणे समजू शकलो, पण त्यांच्या दृष्टीने पाहताही मी दक्षिण आफ्रिकेतील काम सोडून देण्याऐवजी ते जास्त चिकाटीने चालविले पाहिजे असे मला वाटते. देशभक्ताने देशसेवेच्या एकाही मार्गाची उपेक्षा करून चालणार नाही, आणि माझ्या मदतीला गीतेचा श्लोक तयारच होता. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. वरच्या दर्जाच्या परधर्मापेक्षा कमी दर्जाचा स्वधर्म अधिक बरा. स्वधर्मामध्ये मरणही पत्करले, परधर्म भयावह आहे.